मारो दोस्त, तू बाजारे जातळे तूने घना मनखो देखवाड्या था। त्या नाना मोटा खारा मनखो तूने देखवाड्या था। तूने बिजी बिजी जातना होता। तूने देखता मारमा अपनी जातना होई सुनो कोनू अपने कळ्यू नाही। तूनून देख्या मज गोतावच मातर तिमा यक तू भी कळतो भी कळतो नाही। ते कळू बा कद्या मज खारू देखेच मनस मानू कळी नाही आतो। मनख देखवाने चोकू रहतो भी मगर ते कट्टीन रवस। ते कट्टल खारू मनखोना मोडागळ झाकीन मेल्यवच। ते पण यकलाकन झाकीन मेल्यवाने नाही थातू। ते खारोनु बी गुणा मनस देखवालो यकलो छे। ते कुनवय कुवानू तमोने गच्छे सु। तेज देव वय तेज खारोनो प्रपंच सृष्टी करल वालो वय। ये देव मनखने सृष्टी करोच मनख उठीन देवने मोस करवा नाही आतू। प्रेमना मारा दोस्तो, मारी वातोने दखा खदर करो। कोयो भी एक मनख चोरी करस ते झाकीन मेल्यवस। तिने कुन देखू न तिकडे तिळ दिली दलवस, तबी तिने देव देखिली दलरवस। खारा मनखोनु मनस कट पापमा कोडीच करीन देव कवस। देव कवच तुम्ही मने मर्यादी देऊ, तबी मनखो निजा देवने छोडीन बिजा बिजा देवने सुळ देवने नेंबस। ये मनखो सुळ बोलवानू दरोडी करवानू मोस करवानू कट विचारू करता रहीस। तबी मनखो देव नाही रही तू भी खरी वय तिळदिन कुकडा मुर्गा काटीन बली देवस। ये मनखो झाडू कंट्यू दगडा माती मूर्तीने खारोने बी मनखो पूजा करता रहवस। ये खारू करवानू पाप करीन देव कवच। आपे करवानू पाप खारू बी देव देखच। आपे ये तरा पापो करता राहा मज देव अपो पर घनो शिट थावच। आपे पाप कर्या मज आपोने देव सू करच को अनुगच्छे की ने बी। आपे करवाना पापना कामोखू देवनी शिट घनी घनी छे। आपे पाप कर्या मज देवनी शिक्षा आपे अनुभोगशीस। पाप करीन मरलवाला खारा बी नरक मत जावाना वय। ये नरक कवानू एक मोटी आगीन कुंड रेल छे। ये नरक माता भारा आवाने थातू ने केळामा बी ते नरक माच राहू लागस। ये तरा खारा मन खोनु मनस हृदय पापमास कोडी गईस। ये तरा भाटो कोरवा हरण शिकारियो ग्वल्ला शिकलगारो कन्नडीगारो खारोनो बी मनस पापमास कोडी गईस। तू करल पाप तुने काढवाने थावच, ते तुने कधी बी नाही थातू। देवनी शिट मातो तू किम पार थाशी, तबी पार थावानी एक वाट छे। ये मारियो वातोने खदर करो। आपे करल पाप मनस मातू काढवानू देवने एकच थावानू आहे। ती मटल देव मनक थानी ये लोकी आवानी पाळी आई। तेच देव येसू ख्रिस्त होय। येसू ख्रिस्त आपे करवाना पाप हो रगत तिनु जीव दिद्यो। येसू ख्रिस्त मरीन भी समाधी मा तंदिन होतो। येसू ख्रिस्त तंदिन मा फरीन तिनु जीव वापस लीन आयो। आज तक्का भी ते देव जीवतो छे। आपे खारा भी येसू ख्रिस्त ने नेंबीन आपनू पाप दूर करबा करीन क्षमा मांगिली द्याम आपनू पाप दूर करच। तिने नेंब्या मज तुमारू कष्ट मनस खारू दूर करीन तमोने चोकी मार्गदर्शन करच। येसू स्वामी एकलोच खरीनो देव वय।